श्रीराम मला वाटते अंतरित्वावसावे तुझा दास बोधासित्वा बोधवावे अपत्या परीपाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, दशक दोन समास नऊ पर्यंत आपण पाहिले, विरक्त लक्षणं पाहिली, आता आज दशक दोन आणि समास दहा पाहतो आहोत, पडत मूर्ख लक्षणं। समर्थ सुरुवातीलाच म्हणतात, मागा सांगितली लक्षणे मूर्खांगी चातुर्यवाने, आता ऐका शहाणे असोनी मूर्ख। मागे जो एक समास येऊन गेला त्याच्यामध्ये समर्थाने मूर्ख लक्षणं सांगितली, जे जे अज्ञानीच आहेत, जे देहबुद्धीवर आहेत आणि त्यामुळे त्यांचं जे वर्तन आहे, विचार आहे, त्याच्यामध्ये अनेक दोष संभवतात। तर ते काढून टाकण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे, कोणते दोष आहेत हे लक्षात यावेत, यासाठी तो संबंध समास सांगितला। आणि इथं समर्थ प्रामुख्याने म्हणतात, आता ऐका शहाणे असूनही मूर्ख, म्हणजे जे स्वतःला शहाणं समजत आहेत, लोकही त्यांना समजत आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांच्यातून जी कृती घडती आहे ती मूर्खासारखी घडते आहे, म्हणून त्यांना पढत मूर्ख असं म्हटलेलं आहे। मोठा समास दिलेला आहे पण हा अभ्यासण्यासारखा आहे। त्याचं कारण समर्थांना कुठेतरी ही तळमळ आहे, आणि आजही पुन्हा हीच परिस्थिती आहे की परमार्थाच्या प्रांतात देखील अनेक मंडळी संत वाङ्मयाचा अभ्यास केलेली, उपनिषद, गीता या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केलेली दिसत आहेत, परंतु तो जो अभ्यास केलेला आहे तो जोपर्यंत आचरणात आलेला नाही आहे, गुरुकृपा झालेली नाही आणि साधना होत नाही आहे, तोपर्यंत ते सगळे विचार फक्त ग्रंथातच राहतात किंवा बोलण्यात येतात, मग ते कीर्तन असो, प्रवचन असो, व्याख्यान असो, संत वाङ्मयावरचं लेखन असो, ते सगळे लेखनात फक्त येतात आणि त्यांच्या कृतीत येत नाही, आणि त्यामुळे तो जो फरक दिसतो त्यासंबंधी समर्थांना कुठंतरी आतून तळमळ वाटते आहे, आणि म्हणून त्यांनी हा समास लिहिलेला आहे। हा मोठा आपण लक्ष देऊन ऐकायला पाहिजे, त्याचं कारण त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे। म्हणून इथं देखील त्यांनी म्हटलंय, तया नाव पडत मूर्ख श्रोती न मनावे दुःख। हा ऐकत असताना किंवा वाचत असताना श्रोत्याने दुःख मानू नये, त्याचं कारण अवगुण त्यागिता सुख प्राप्त होय। जे अवगुण आहेत सामान्यत लक्षात येत नाहीत, ते जर अवगुण लक्षात आले आणि त्याचा जर त्याग केला तर सहज सुख प्राप्त होणार आहे। हे कोणकोणते गुण आणि अवगुण सांगितलेत आणि एका ठिकाणी आहेत हे आपण बघण्याजोग आहे। बहुश्रुत आणि व्युत्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, पण दुराशा आणि अभिमान धरी तो एक पडत मूर्ख। बहुश्रुत आहे, खूप ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, अनेक विषयांचं ज्ञान आहे, व्युत्पन्न आहे, ब्रह्मज्ञान देखील बोलतो आहे, प्रांजळपणे सांगतो आहे सगळं, परंतु दुराशा आहे आणि अभिमान आहे। अभिमान हा शब्द वापरलेला आहे, पण खरं म्हणजे अभिमान म्हणजे अहंकार आहे। अभिमान असावा, आपण बोलतानाही म्हणतो की स्वाभिमान असावा, पण स्वाभिमान आणि अहंकार, तर स्वाभिमानाचं रूपांतर अहंकारात केव्हा आणि कधी होतं हे लक्षात येत नाही। म्हणून दुराशा, दुरी आशा आणि अभिमान असा जो धरतो तो पडत मूर्ख। मुक्त क्रिया प्रतिपादी, वास्तविक साधक जर असेल तर सर्व क्रिया संयमित व्हायला पाहिजेत, मनावर संयम पाहिजे, इंद्रियावर संयम पाहिजे, असं न करता ही जी मंडळी सांगत असतात ते मुक्त क्रिया, काही करावं, कसे वागावं त्याचा काही फारसा विधी निषेध ते धरत नाही। म्हणून मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी, कारण निर्गुणाचं ज्ञान झालेलं असल्यामुळे, म्हणजे शाब्दिक कावे ना, परोक्ष ज्ञान असल्यामुळे सगुण भक्ती काय करायची करून असं त्यांना वाटतं, आणि त्यामुळे सगुण भक्ती उच्छेदी, स्वधर्म आणि साधन निंदी, आणि त्यामुळे स्वधर्माला जे विशेष महत्व दिलेलं आहे भगवंतांनी दिलेलं आहे, संतांनी दिलेलं आहे, आणि साधनेलाही महत्व दिलं आहे, ते स्वधर्म आणि साधना याची निंदाच करतो। वस्तुत करायला पाहिजे, त्याच्याऐवजी त्याला फारसं महत्व तर देतच नाही, पण त्याची निंदा होते, त्याला पडत मूर्ख म्हटलंय। आपलेनं ज्ञातेपणे सकळा असं शब्द ठेविणे, मी कुणीतरी शहाणा आहे असा भाव धरून, असं मनामध्ये धरून इतर सर्वांना नावं ठेवणं, प्रत्येकाचा दोष दाखवणं आणि प्राणी मात्रांचे पाहे उणे, प्रत्येकामध्ये दोष काय आहे हे जो पाहायला जातो तो एक पडत मूर्ख. रजोगुणी तमोगुणी कपटी कुटीला अंतकरणी वैभव देखोनी वाखाणी. कुठं कोणाचं वैभव दिसलं, गाडी आहे, घर आहे, फर्निचर आहे, उत्तम उत्तम गोष्टी त्याच्याकडे आहे, वास्तविक साधकाचं अशा गोष्टीकडे लक्ष जाऊ नये. कारण त्याच्याकडे गेल्यानंतर ते जर आपल्याला असावं असं वाटलं, त्याच्याबद्दलची जर कामना मनात आली तर ती भगवत प्राप्तीच्या आड येत असते. त्यामुळे वैभवाकडे खरं तर दृष्टीत जाऊ नये आणि समजा गेलेली असली तरी त्याच्याकडे अतिशय गौणत्वानं पाहावं. त्याच्या उलट हा जो महापुरुष असतो म्हणजे ज्यांनी ज्ञान घेतलेलं आहे परोक्ष ज्ञान, तो वैभव देखून त्या वैभवाची स्तुती करत असतो, तो एक पडत मूर्ख. समूळ ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण. संतांच्या ग्रंथाला समर्थांनी पुन्हा पुन्हा म्हटलाय, सुरुवातीच्याच समासात म्हटलेला आहे कि मत्सर ग्रंथाचा ग्रंथकर्त्याचा त्यातला जो काही आशय आहे तो समजून न घेता त्याचा मत्सर करणं हे बरोबर नाहीये. पण नेहमी असं घडतं असं अनादिकालापासून आपल्याला दिसतं. म्हणून इथं ते म्हणतायत, ग्रंथ नीट पाहिल्याशिवाय त्या ग्रंथाला तुच्छतेनं बघणं किंवा त्याचे दोष सांगणं आणि गुण सांगता अवगुण पाहे तो पडत मूर्ख. जाणपणे भरी भरे मी ज्ञानी आहे असा भाव आहे, मग आला क्रोध नावरे. वस्तुतः साधकाच्या पक्षी कामही नसावा, क्रोध नसावा, मत्सर दंभ अहंकार हे सगळे विकार टाकायला सांगितले. पण ह्या ठिकाणी तो क्रोधाच्या अधीन होतो, तो क्रोध आवरता येत नाही. आणि मग क्रिया शब्दास अंतरे, म्हणजे प्रवचनातून कीर्तनातून तो जो बोलत असतो ते आणि त्याच्या हातून क्रिया घडते ती, ह्या दोन्हीमध्ये विलक्षण अंतर असतं. वास्तविक जे बोलतो तसंच आपणही आचरण केलं पाहिजे, किंबहुना तसं आचरण आधी केलं पाहिजे मग बोललं पाहिजे. ह्याच्यावरती समर्थांचा विशेष भर आहे, बोलिल्या सारखे चालणे स्वये करून बोलणे. आणि हे जे वचन आहे ह्याचा ह्या समासामध्ये विशेष करून आपल्याला लक्ष द्यायला लागतं. वक्ता अधिकार आहे विण वक्तृत्वाचा करी शिण. वक्ता काहीतरी सांगतो आहे, वस्तुत त्याला जो विषय सांगतो आहे ते सांगण्याचा अधिकारच नाहीये. पण असं असताना वक्तृत्वाचा क्षीण करतो, केवळ बोलता येतं, धीटपणा असतो, सभाधीटपणा असतो, चार लोक काहीतरी ऐकत असतात त्याच पातळीवरचे असतात, त्यामुळे हा काही ना काही बोलत असतो आणि वचन जयाचे कठीण. आणि मग तो व्यासपीठावर असतो म्हणून बोलत असताना कोणत्याही प्रकारचं कठीण वचन त्याच्या मुखातून येत असतं, त्याला पडत मूर्ख म्हटलाय. श्रोता बहुश्रुतपणे वक्ते असा आणि उणे वाचाळपणाचे निगुणे तो एक पडत मूर्ख. वक्त्याबद्दल जसं म्हटलंय तसं श्रोत्याबद्दल देखील म्हटलंय की श्रोता जर बरंच वाचन केलेला ऐकलेला असेल तर तो पुष्कळ वेळा त्या वक्त्याचा त्याला खालीपणा आणावा, त्याचा आदर राहू नये अशा तऱ्हेने मुद्दाम त्यावेळेला काही ना काही प्रश्न विचारतो किंवा त्याला खोदून खोदून त्याच्या संबंधी बोलणं करतो. तर ते वक्त्याला कमीपणा आणण्यासाठी म्हणून श्रोत्याचे हे जे काही प्रयत्न असतात त्याला देखील त्यांनी पडत मूर्ख असं म्हटलेलं आहे. दोष ठेवी पुढील अंशी तेची स्वय आपणापाशी. ज्या दोषासाठी दुसऱ्याला नावं ठेवतो ते दोष स्वतःतच असतात. म्हणून संत नेहमी सांगत असतात की दुसऱ्याचे गुण दोष कशाला पाहायचे, आधी आपलेच पहा आपल्यामध्ये काय आहे ते. पण इथं बरोबर त्याच्या उलट सांगितलं आहे, तर आपल्यामध्ये जे दोष आहेत त्याच्याबद्दलच आपण दुसऱ्यामध्ये ते दाखवतो, हे ज्याच्या लक्षात येत नाही तो पडत मूर्ख आहे. अभ्यासाचे निगुणे सकळ विद्या जाणे जनास निऊ नेणे. अभ्यास आहे म्हणून सगळ्या विद्या माहिती आहेत, परंतु श्रोत्याला ते शांत करता यायला पाहिजे ते त्याला येत नाही म्हणून तो पडत मूर्ख म्हटलाय. प्रपंची गुंते सर्व काही आहे परंतु साधना नाही, देहापासून सुटलेला नाही त्यामुळे प्रपंचातच गुंतून पडलेला आहे. बोलत असताना सांगत असताना स्त्रियांचा संग धरी स्त्रियांशी निरूपण करी निंद्य वस्तू अंगीकारी तो एक पडत मूर्ख, त्याच्यावरच जास्त बोलत राहतो. सांडून या श्रीपती जो करी नरस्तुती. वास्तविक स्तुती करावी परमेशाची, करू नये व्यर्थ कधी नराची असं म्हटलेलं आहे. पण आपल्याला काहीतरी मोठेपणा हवा असतो, मान हवा असतो, सत्ता हवी असते, अशा अनेक गोष्टीची अपेक्षा असते. आणि त्यामुळे भगवंताची स्तुती करण्याच्या ऐवजी तो माणसाची स्तुती करत असतो. आणि का दृष्टी पडिल्यांची कीर्ती वळणे, समोर व्यक्ती आली की त्याचे नसलेले गुण देखील त्याला चिकटवायचे आणि त्याचं मोठेपण सांगत राहायचं, स्वार्थापोटी ह्या गोष्टी घडत असतात. भरोनी वैभवाचे भरी जीव मात्र असं तुच्छ करी, श्रीमंती प्राप्त झालेली असेल तर त्या श्रीमंतीच्या ताठ्यामध्ये इतर जीव मात्रांना तुच्छपणाने वागवतो. भविष्य सांगो लागे जगी, ब्रह्मज्ञानी आहे, सर्व काही ज्ञान माहिती आहे, तरी कशाच्या मागं लागलाय असं विचारलं तर भविष्याच्या मागं लागलाय, काय करायचं वास्तविक विचारून त्याच्या बाबतीत. परंतु हे कुठंतरी अज्ञानाचंच लक्षण दिसतं. नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य, ना भजन, क्रियेविण ब्रह्मज्ञान बोले. साधना कोणतीच नाही, विरक्ती नाही आहे, भक्तीचं साधनही नाही आहे, आणि काहीच न करता, कोणतीच साधना न करता नुसतं ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलतो, त्याला पडत मूर्ख म्हटले काय. न मनी तीर्थ, न मनी क्षेत्र, न मनी वेद, न मनी शास्त्र, काहीच करत नाही आहे. आणि पवित्र कुळी जो अपवित्र, पवित्र कुळात कदाचित जन्माला आले असेल परंतु हे अपवित्र वर्तन होत आहे त्याच्यात. मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक, बोलत असतो एक, करत असतो एक, बोले एक आणि करी एक, पडत मूर्ख. प्रपंच विषयी सादर आणि परमार्थी ज्याचा अनादर, बोलतोय परमार्थाच्या अध्यात्माच्या गोष्टी परंतु खरं सांगायचं म्हणजे प्रपंचाविषयीच अंतःकरणामध्ये त्याला थारा आहे, अखंड चिंतन त्या संसाराचं प्रपंचाचं चाललेले आहे आणि परमार्थाच्या विषयी अनादर आहे. त्या मार्गाने जायला पाहिजे, त्यातलं काहीतरी मिळवायला पाहिजे ही दृष्टीच नाहीये, असा जो कुणी आहे तो पडत मूर्ख म्हटलाय. यथार्थ सांडून वचन जो रक्षून बोले म्हण, ज्याचे जिणे पराधेन. जी गोष्ट स्पष्टपणाने बोलायला पाहिजे ती न बोलता समोर आलेल्या व्यक्तीचं, ती कोणत्या पातळीची ह्याचा काही संबंध न ठेवता त्याला बरं वाटावं म्हणून बोलणं, असं जे आहे हे पडत मूर्खाचं लक्षण सांगितलंय. जी गोष्ट ज्या ठिकाणी स्पष्टपणे सांगायला पाहिजे ती त्याला न दुखवता पण सांगायला पाहिजे. करू नये त्याची करी, मार्ग चुकवणी भरे भरी. जे करू नये ते करतो, तमोगुणाचं लक्षण सांगितलेलं आहे. जे बोलू नये ते बोलतो, जे खाऊ नये ते खातो, करू नये ते करतो, हे तमोगुणाचं लक्षण आहे. रात्रंदिवस करी श्रवण, श्रवण घडतंय, इकडनं उठतात, तिकडं बसतात, तिकडं जाऊन तिकडं आणखी बसतात, अनेक ठिकाणी श्रवण चालू आहे. न संडी आपुले अवगुण, परंतु श्रवण करून देखील आपले अवगुण काही कमी करत नाहीये. स्वहिते आपले आपण नेणे, अवगुण टाकून गुण संपादन करणं ह्याच्यामध्ये स्वहित आहे, पण स्वहित कशात आहे हेच कळत नाहीये. निरूपणी भले भले श्रोते येऊन बसले, क्षुद्रे लक्षुनी बोले तो एक पडत मूर्ख. निरूपणाला चांगले चांगले श्रोते येऊन बसले आहेत, मोठे आहेत, सगळेच असतील असं नाही, काही साधे असतील, काही चांगले असतील, पण त्यांच्याकडे तुच्छतेनं पाहून ह्याचं भाषण किंवा ह्याचं प्रवचन चाललेलं असतं असं करता उपयोग नाही. उलट आपण जर बघितलं तर समर्थाने, विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांनी श्रोत्यांना तुम्ही संत माय बाप असं म्हटलेलं आहे, तुमच्या कृपेनं मी हे बोलतो आहे, इतकं मोठे पण संतांना दिलेलं आहे, श्रोत्यांना दिलेलं आहे. समर्थाने देखील श्रोते वंदन करताना संपूर्ण समास त्याच्यावरती लिहिलेला आहे. आणि श्रोते हे किती जाणकार आहेत, सर्वज्ञ आहेत, ईश्वराचे अवतार आहेत, अशा तऱ्हेचं दिलेलं आहे. सगळे तसे असतील असं नाही, पण एखादी व्यक्ती जरी त्याच्यामध्ये तशी असली तरी बोलणाऱ्याला ही दृष्टी पाहिजे की न जाणं कोण येऊन बसलेलं असेल, कुणाचीही अवज्ञा करता कामा नये, कुणालाही तुच्छतेने लेखता कामा नये, प्रत्येकाचा आदर करूनच आपले विचार यथाशक्ती आपण मांडले पाहिजे. शिष्य झाला अनाधिकारी, आपली अवज्ञा करी पुन्हा त्याची आशा धरी. एखादा शिष्य जर त्याला सोडून गेलेला असेल, त्याची अवज्ञा करी, तर ते शिष्याच्या मागोमाग धावायचं नाही. त्यांनी सद्गुरू कधी शिष्याच्या मागे धावत नाही, शिष्याच्या कल्याणाची इच्छा असते, परंतु शिष्य जर पाठ फिरवून जात असेल तर त्याच्या मागे जायचं नाहीये. पुढे समर्थाने सद्गुरूंच्या लक्षणात देखील त्यांनी तेच सांगितलेलं आहे की शिष्याच्या मागोमाग सद्गुरूंनी धावायचं नाही. जर लक्षात आलं की शिष्य चुकीच्या मार्गाने चाललाय, समजवण्याचा प्रयत्न करावा, पण तो जर त्यांच्याकडे तिरस्कृत नजरेनं पाहत असेल तर त्याचं शिष्यपणच संपतं. त्या सद्गुरूंनी त्याच्या पाठीमागं फिरण्याचं काही कारण नाही, त्याच्या कल्याणाचाही विचार करण्याचं कारण नाही आहे. शिष्य आपापल्या कर्माला तो बांधलेला असतो. होत असता श्रवण देहास आले उणे पण क्रोधे करी चिन चिन तो एक पडत मूर्ख भरोन वैभवाचे भरी सद्गुरूची उपेक्षा करी गुरु परंपरा चोरी तो एक पडत मूर्ख. हे शिष्याला उद्देशून म्हटलेलं आहे. एखादा चांगला शिष्य असेलही कदाचित सुरुवातीला, परंतु भरोन वैभवाचे भरी त्याच्याजवळ काही जर गुण असेल, वक्तृत्व असेल, लेखन असेल, काही चांगले गुण आहेत असे वर दर्शनी असे जर असतील तर त्यामुळे लोक त्याच्या पाठीमागे जर लागले आणि अशा वेळेला त्यांनी सद्गुरूंचीच जर उपेक्षा केली, आपले सद्गुरू कोण आहेत त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त न करता आपलंच मोठंपण जर सांगायला लागले, एवढंच नव्हे तर गुरु परंपरा चोरी. वस्तुत शिष्यामध्ये जे जे काही पारमार्थिक गुण येतात हे सद्गुरूंच्या कृपेनं संप्रदायाच्या कृपेनं आलेलं असतात. अशा वेळेला त्या संप्रदायाकडे दुर्लक्ष करणं किंवा सद्गुरूंच्याकडे दुर्लक्ष करणं, तुच्छतेनं पाहणं असं जर होत असेल तर तो शिष्य जरी साधना करत असला तरी पडत मूर्ख म्हटलेला आहे. ज्ञान बोलवणी करी स्वार्थ, बोलतो ज्ञानाच्या गोष्टी पण स्वार्थाचा विचार असतो. आणि अर्थासाठी लावी परमार्थ, पैसे मिळवण्यासाठी परमार्थ करतो, प्रवचन करतो, कीर्तन करतो. कशासाठी असं विचारार, किती पैसे देणार, इतके पैसे दिले तर प्रवचन होईल, पंचपक्वानाचं जेवण पाहिजे, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आमची उतरायची व्यवस्था पाहिजे, असं कुठं कुठं ऐकून काही काही लक्षात येतं. असं जर चालत असेल तर हे पैशासाठी मानासाठी प्रवचन कीर्तन घडत आहेत का खरोखरच सेवाभावानी घडत आहेत. गंजी संत मंडळी प्रवचन करतात तेव्हा ते म्हणतात की ज्ञानेश्वरी दासबोध हे ग्रंथ विकायला काढायचे नाही आहेत, सेवा म्हणून करायचे. जे ज्ञान, जी कृपा आपल्याला सद्गुरूंच्याकडून झालेली आहे, जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे, होतं आहे, ते लोकांपर्यंत पोचवणं हे आपलं काम आहे. ते सेवाभावानी व्हायला पाहिजे. जे जे आपण असे ठावे ते इतरांशी शिकवावे किंवा सांगावे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण ते जर पैशासाठी विकलं जात असेल तर त्याला पडत मूर्ख असं म्हटलेलं आहे. वर्तल्या विण शिकवी, आपण काहीच वर्तन न करता लोकांना शिकवतोय. ब्रह्मज्ञान लावणी लावी पराधेन गोसावी, परस्वाधीन आहे. वस्तुतः साधक किंवा असा जो पुरुष असेल हे काम करणारा, सांगणारा लोकांना, तो स्वावलंबी पाहिजे. प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांनी करायची आहे असं उपयोगी नाही आहे. भक्ती मार्ग अवघा मोडे, स्वतः भक्ती करतच नाही आहे. आणि मोठे मोठे आयसीए कर्मी पवाडे जी जी कर्म आहेत ज्यामुळे आपलं नाव मोठं होईल, लोक आपली स्तुती करतील, वर्तमानपत्रात फोटो छापून येतील, अशा तऱ्हेनं मानाच्या कीर्तीच्या मागे जर तो लागला असेल तर तो पडत मूर्ख. प्रपंच गेला हातीचा लेश नाही परमार्थाचा, अशा स्थितीमध्ये प्रपंचही नीट करता येत नाही म्हणून प्रपंचही गेला आणि परमार्थही नाही, अशा स्थितीत द्वेषी देवा ब्राह्मणांचा, देव ब्राह्मणांचाही द्वेष करतो, तो पडत मूर्ख. त्यागावया अवगुण बोलिले पडत मूर्खाचे लक्षण, या ठिकाणी ते म्हणतात. हे सगळं मी बारकावा बारकावा कशासाठी सांगितलं असं जर विचाराल तर त्यागण्यासाठी. हे जे अवगुण आहेत ते टाकले पाहिजेत. म्हणजे जे शब्दांचं ज्ञान हवं, शास्त्राचं ज्ञान हवं, ग्रंथांचं ज्ञान हवं, ते त्यांनी अभ्यासाने मिळवलेलं आहे, त्याला जर ह्या गुणांची जोड मिळाली तर खरोखरच ही व्यक्ती मोठी होईल. परंतु हे जर नसेल तर त्या ज्ञानाचा शास्त्राचा काही उपयोग नाही आहे. म्हणून परममूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख, या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही. परममूर्खा मधला आणखी मूर्ख म्हटलेला आहे की जो संसारी मानी सुख, संसारी सुख मानणं ह्याचाच अर्थ असा आहे की वैभव कीर्ती मान ह्या सगळ्या गोष्टी संसारात मोठेपणा देणाऱ्या आहेत, देहबुद्धी वाढवणाऱ्या आहेत, तर ह्या सर्व घालवता आल्या पाहिजे असं बघावं. त्याची पुढे निरूपण जन्म दुःखांचे लक्षण गर्भवासा दारुण पुढे निरूपला असं म्हणून पडत मूर्खाचं लक्षण त्यांनी ह्या समासात सांगितलेलं आहे. म्हणजे त्या त्या काळात आणि अनेक काळामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की अशा तऱ्हेनं परमार्थ क्षेत्रात वागणारी अनेक मंडळी दिसतात आपल्याला, तेव्हा अशा वेळेला ते सावध होऊन त्या ज्ञानाच्या जोडीला साधना सद्गुरु कृपा संपादून जर त्यांनी साधना केली तर परमार्थ क्षेत्रही उज्ज्वल होईल अनेक मंडळी मार्गदर्शन करणारीही मिळतील आणि अध्यात्माच्या दिशेनं चालणारी बरीच मंडळी समाजात निर्माण होऊ शकतील. आणि तीच अपेक्षा समर्थाना होते आणि म्हणून समर्थाने त्याच तऱ्हेनं हा समास सांगितलेला आहे. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा हृदः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.